वो काय बाबा, एक तर ती आजारी आणि तुम्ही तिला एकटीला सोडून फिरते, काही कळतंय की नाही तुम्हाला?
मला खूप